प्रेषितांचे कृत्य अध्याय 6। अधिकाधिक लोक येशूचे अनुयायी होत होते, पण याच वेळी ग्रीक बोलणाऱ्या अनुयायांचा यहुदी अनुयायांशी वाद झाला। ते म्हणाले की अनुयायांना मिळणारा जो रोजचा अन्नाचा वाटा असतो तो त्यांच्या विधवांना मिळण्याविषयी दुर्लक्ष होते। 12 प्रेषितांनी सर्व अनुयायांना एकत्र बोलाविले। प्रेषित त्यांना म्हणाले,
देवाचे वचन शिकण्याचे आमचे काम थांबलेले आहे, हे चांगले नाही। लोकांना काही खाण्यासाठी देणे यापेक्षा देवाचे वचन सातत्याने शिकविणे हे आमच्यासाठी अधिक चांगले। म्हणून बंधूंनो, तुमचे स्वतःचे 7 लोक निवडा। लोकांनी त्यांना हे चांगले आहेत असे म्हटले पाहिजे। ते ज्ञानाने व आत्म्याने पूर्ण भरलेले असावेत आणि त्यांना ही सेवा करण्यास आपण देऊ। मग आपण आपला संपूर्ण वेळ प्रार्थना करण्यात व देवाचे वचन शिकविण्यात घालवू शकतो।
बंधू वर्गातील सगळ्यांना ही कल्पना आवडली। मग त्यांनी या 7 जणांची निवड केली। स्टेफन मोठा विश्वास व पवित्र आत्म्याने पूर्ण भरलेला मनुष्य, फिलिप, प्रखर, निकनोर, तिमोन, पारमिना आणि निकलाव अंतुखियाकर जो यहुदी झाला होता। नंतर त्यांनी या 7 जणांना प्रेषितांसमोर उभे केले। प्रेषितांनी त्यांच्यावर हात ठेवले व प्रार्थना केली। देवाचे वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत जात होते। यरुसलेम मधील अनुयायांचा गट मोठा होत होता। एवढेच नव्हे तर एका मोठ्या यहुदी याजक वर्गाने विश्वास ठेवला व आज्ञा पाळल्या। स्टेफन 7 लोकांपैकी एक यास मोठा आशीर्वाद मिळाला। देवाने त्याला लोकांसमोर अद्भुत चमत्कार करण्याचे सामर्थ्य दिले होते। परंतु काही यहुदी आले आणि त्यांनी स्टेफनाबरोबर वाद घातला। हे यहुदी सभास्थानातून आले होते। त्याला लिबर्टिनासाठी सभास्थानात असे म्हणत, हे सभास्थान कुरेने आणि अलेक्झांड्र येथील यहुदी लोकांसाठी सुद्धा होते। किलिकिया व आशियातील यहुदी सुद्धा त्यांच्या बरोबर होते। ते सर्व आले आणि स्टेफनाबरोबर वाद घालू लागले। परंतु ज्या ज्ञानाने व आत्म्याच्या प्रेरणेने स्टेफन बोलत होता त्यापुढे यहुदी लोकांचा टिकाव लागेना। तेव्हा त्यांनी काही लोकांना पैसे दिले व असे बोलायला शिकविले की
आम्ही स्टेफनाला मोशे व देव यांच्या विरुद्ध दुर्भाषण करताना म्हणजे वाईट गोष्टी बोलताना ऐकले।
त्यामुळे लोकसमुदाय यहुदी वडील जन आणि परुषी लोक भडकले। ते इतके चिडले की त्यांनी येऊन स्टेफनाला धरले आणि त्याला यहुदी लोकांच्या पुढाऱ्यांच्या सभेत नेले आणि त्यांनी तेथे खोटे साक्षीदार आणले। ते म्हणाले,
हा मनुष्य स्टेफन पवित्र मंदिराविषयी नेहमी वाईट बोलतो आणि तो मोशेच्या नियमशास्त्राविषयी नेहमी वाईट बोलतो। आम्ही त्याला असे बोलताना ऐकले आहे की नासरेचा येशू ही जागा नष्ट करील आणि मोशेने घालून दिलेल्या चालीरीती बदलून टाकील।
धर्मसभेत बसलेल्या सर्व सभासदांनी स्टेफनाकडे निहाळून पाहिले। तेव्हा त्याचा चेहरा देवदूताच्या चेहऱ्यासारखा दिसत होता।